chinimandi.com पॉडकास्ट।
ऊस गाळपामध्ये विलंब करणारे साखर कारखान्यांना दंड लावण्याचा आग्रह। पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांनी गुरुवारी सिंध सरकारला ऊस गाळपामध्ये विलंबासाठी पंजाब सरकारप्रमाणे साखर कारखाना मालकांवर मोठा दंड लावण्याचा आग्रह केला। पंतप्रधान यांनी साखर आणि गव्हाच्या संबंधात कोणत्याही चुकीच्या कामामध्ये सामील लोकांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले। पंतप्रधान खान यांना सांगितले आले होते की पंजाब सरकारने अलीकडेच एक कायदा केला होता, ज्या अंतर्गत ऊसाच्या गाळपामध्ये विलंब झाल्यास दंड वाढवून 5 मिलियन रुपये प्रतिदिन करण्यात आला होता। तेव्हा पंतप्रधान यांनी सांगितले होते की अशा अपराधासाठी सिंध सरकारकडूनही कारखाना मालकांविरोधात दंड निश्चित केला जावा। देशामध्ये अलीकडेच साखर घोटाळ्यामध्ये सामील साखर कारखानदारांच्या विरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे। राष्ट्रीय जबाबदेही ब्युरो NAB, संघीय तपासणी एजन्सी FIE, संघीय राजस्व बोर्ड AFBR, पाकिस्तानचे प्रतिभूत विनिमय आयोग ASECP आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान SBP यांना तपासणीचे काम देण्यात आले आहे।